नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. उद्यापासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सर्वपक्षीय बैठक. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी तंत्रज्ञानाचा पाया भक्कम करायचं काम वेगाने सुरू. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांचं प्रतिपादन. हिंगोलीच्या सखी वन स्टॉप सेंटरच्या कामकाजाबाबत महिला आयोगाकडून समाधान व्यक्त. आणि विक्रमी 15 लाख वृक्षांची लागवड करून धाराशिव जिल्ह्याची इंडिया वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड तसंच आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद. आता सविस्तर बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार असून या पार्श्वभूमीवर सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीतपणे चालावं यासाठी सर्व पक्षांना सहकार्याचं आवाहन या बैठकीत करणार असल्याचं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं. कोणत्याही मुद्द्यावर संसदेत चर्चेसाठी सरकार तयार असल्याचं ते म्हणाले. 21 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात संसदेच्या दोन्ही सदनांच्या प्रत्येकी 21 बैठका होतील. जनविश्वास दुरुस्ती विधेयक 2025, राष्ट्रीय क्रीडा प्रशासक विधेयक 2025 यासह इतर अनेक महत्वाची विधेयकं या अधिवेशनात चर्चेसाठी येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी तंत्रज्ञानाचा पाया भक्कम करायचं काम वेगाने सुरू आहे असं प्रतिपादन माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल केलं. हैदराबादच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या पदवीदान सोहळ्यात ते बोलत होते. विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचं तंत्रज्ञान आणि उत्पादनं तयार करण्याचं आवाहन त्यांनी केलं. सायबर सुरक्षा म्हणजे केवळ राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न नाही तर आपल्या युवकांना डिजिटल सुरक्षित भारताचे रक्षक बनवण्याचा मार्ग असल्याचं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. मुंबईत कांदिवली इथल्या स्किल अँड करिअर सेंटरमध्ये DSCI ऍडव्हान्स सायबर स्किल सेंटरचं उद्घाटन गोयल यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. या केंद्रामुळे युवकांना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होतील असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला. ते म्हणाले,
मुझे पूरा विश्वास है कि जो लगभग 1000 बेटियां इस सेंटर से साइबर सिक्योरिटी सीखेंगी हर वर्ष, उनका जीवन तो संवर जाएगा, उनके परिवार का भी भविष्य उज्जवल होगा, उनके लिए आगे चल के बहुत सारे अवसर होंगे. बहुत खुशी होती है देख के जिस स्पीड के साथ ये स्किल डेवलपमेंट सेंटर प्रगति कर रहा है.
हे केंद्र PM कौशल विकास योजनेअंतर्गत उभारण्यात आलं असून या केंद्रात दरवर्षी सुमारे 1000 युवकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी काल हिंगोली इथल्या सखी वन स्टॉप सेंटरला भेट दिली. या ठिकाणी सुरू असलेल्या कामकाजाची माहिती घेऊन त्यांनी समाधान व्यक्त केलं. पीडित महिला तसंच विद्यार्थिनींनी या केंद्राची मदत घेऊन आपले प्रश्न सोडवावेत असं आवाहन त्यांनी केलं. परभणी इथल्या सखी वन स्टॉप सेंटरलाही चाकणकर यांनी काल भेट दिली. केंद्राकडे सहकार्याच्या अपेक्षेनं आलेल्या महिला आणि बालिकांना सेवा कशाप्रकारे देता येईल त्यावर लक्ष केंद्रीत करण्याची सूचना त्यांनी संबंधितांना केली. भित्तीपत्रकांसह विविध साहित्याचं यावेळी प्रकाशन करण्यात आलं. राज्यातल्या सर्व समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचं उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी म्हटलं आहे. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीच्या अनुषंगानं काल बीड जिल्ह्यात गेवराई इथं गोर बंजारा समाजाच्या एकता मेळाव्यात ते बोलत होते. राज्यमंत्री नाईक यांना राज्यस्तरीय बंजारा भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या हस्ते यावेळी गौरव करण्यात आला. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या पुढाकारातून लातूर जिल्ह्यात 3 ग्रामपंचायतींच्या इमारतीसाठी शासनानं 75 लाख रुपये निधी मंजूर केला आहे. अहमदपूर तालुक्यातलं ढाळेगाव तसंच चाकूर तालुक्यातल्या चापोली आणि घरणी या ग्रामपंचायतींच्या नवीन इमारतींचं बांधकाम यातून केलं जाईल. हे काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाकरता प्रासंगिक वृत्त निवेदक आणि भाषांतरकार तसंच अर्धवेळ वार्ताहर हवे आहेत. इच्छुक उमेदवारांनी वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि इतर तपशिलासाठी www.prasarbharati.gov.in/pbvacancies या संकेतस्थळाला भेट द्यावी.
एक पेड़ माँ के नाम हरित महाराष्ट्र हरित धाराशिव या मोहिमेअंतर्गत काल दिवसभरात विक्रमी 15 लाख वृक्षांची लागवड करून धाराशिव जिल्ह्याची इंडिया वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड तसंच आशिया बुक ऑफ रेकॉर्ड या दोन्हीमध्ये नोंद झाली आहे. हे वृक्ष जगवण्यासाठी प्रशासनाबरोबर सर्वांनी प्रयत्न करावेत असं आवाहन परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं. या दोन्ही संस्थांची प्रमाणपत्र आणि पदकं देऊन पालकमंत्री सरनाईक यांनी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार तसंच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मैनाक घोष यांना सन्मानित केलं. जिल्ह्यातल्या 243 ग्रामपंचायती तसंच नगरपरिषदा आणि नगरपंचायत क्षेत्रामध्ये ही वृक्ष लागवड करण्यात आली. तुळजापूर तालुक्यातल्या चिकुंद्रा या गावात महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद अंतर्गत महिला बचत गटाच्या सदस्यांनी पुढाकार घेऊन 3,000 झाडं लावली. या झाडांचं संगोपन करून ती मोठी करण्याचा निर्धार गावकऱ्यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केला.
वृक्ष लागवड जी आम्ही केली आहे ती सर्वांनी मिळून केलेली आहे गावाल्यांनी, आणि हे झाड जगवणार आणि त्याचं संगोपन करणार आणि ह्या झाडांचा उपयोग आमच्या पुढच्या पिढीला सांगणार आहे आणि ही झाडे जगवून मोठे करणार आहे.
हरित धारा उपक्रमांतर्गत आमच्या चिकुंद्रा गावामध्ये 3,000 वृक्ष लावण्याचं उद्दिष्ट या ठिकाणी ठेवलेलं होतं. ते 3,000 वृक्ष लावण्यासाठी गेले 3 दिवस शासकीय अधिकाऱ्यांसोबत आम्ही सामाजिक कार्यकर्ते गावकरी त्यांना सोबत घेऊन हे कार्य अहोरात्र चालवलेलं होतं. येणाऱ्या काळात हे झाड अशाच प्रकारे मोठी होतील आणि झाडं जगली पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.
बीड इथल्या यशवंतराव चव्हाण तंत्रनिकेतन महाविद्यालयातल्या 5 विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यू मधून चीनमधल्या ग्वांगडोंग इथल्या मायडिया कंपनीत निवड झाली आहे. यामध्ये सिराज अन्सारी, शेख रहमत अन्वर, ओंकार धायतोंडे, अभिषेक जैन आणि प्रेमविलास हातगडे यांचा समावेश आहे. याबाबत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बापूराव मार्लापल्ले यांनी अधिक माहिती दिली.
आमच्या 5 विद्यार्थ्याची मायडिया या कंपनीमध्ये निवड झालेली आहे. 2025 तृतीय वर्षातील जे विद्यार्थी पासआउट व्हायचे आहेत त्या विद्यार्थ्यांना लगेच नोकरीची संधी भेटलेली आहे आणि त्या विद्यार्थ्याचे पुण्यश्लोक अहिल्यानगर या ठिकाणी निवड झालेली आहे. या कंपनीचे मुख्य कार्यालय चीनमध्ये आहे. याच 5 विद्यार्थ्यांना चीन येथील मुख्य शाखेमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी सुद्धा निवड झालेली आहे.
नांदेड जिल्ह्याच्या भोकर तालुक्यात मौजे साळवाडी इथं आदिवासी आश्रमशाळेतील मुला मुलींचं आरोग्य तपासणी शिबिर काल पार पडलं. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगीता देशमुख यांनी मुला मुलींना पावसाळ्यात घ्यायची दक्षता तसंच वैयक्तिक स्वच्छतेसंदर्भात मार्गदर्शन केलं. आठवड्यातून 1 कोरडा दिवस पाळण्याचं महत्व देशमुख यांनी विशद केलं. तळागाळातील ग्राहकांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी ग्राहक पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचं आवाहन सोलापूर महापालिकेचे सहाय्यक आयुक्त रवी पवार यांनी केलं आहे. धाराशिव इथं ग्राहक पंचायत अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या अधिवेशनाला राज्यभरातून सुमारे 600 प्रतिनिधी उपस्थित आहेत. अधिवेशनाचा आज समारोप होत आहे. पंढरपूर इथं चंद्रभागा नदीत बुडून 2 महिला भाविकांचा मृत्यू झाला. मृत महिला जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातल्या धावडा इथल्या रहिवासी असून संगीता संजय सपकाळ आणि सुनीता माधव सपकाळ अशी त्यांची नावं आहेत. काल पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. ऑपरेशन सिंदूर आणि आत्मनिर्भर भारत याविषयी वरिष्ठ शास्त्रज्ञ काशीनाथ देवधर यांनी बीड इथं स्वातंत्र्यवीर सावरकर माध्यमिक महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांशी काल संवाद साधला. भारतीय सैन्यासाठी तयार करण्यात आलेल्या अनेक क्षेपणास्त्रांची देवधर यांनी सविस्तर माहिती दिली. परभणी जिल्हा निवडणूक विभाग आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीनं काल जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली AI तंत्रज्ञान कार्यशाळा घेण्यात आली. जिल्हा माहिती अधिकारी देवेंद्र सिंह यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचं तंत्र आणि पत्रकारिता याविषयी मार्गदर्शन केलं. विविध माध्यमांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. ऑस्ट्रेलियात सनशाईन कोस्ट इथं झालेल्या 66व्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघानं 3 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 कांस्यपदकाची कमाई केली. महाराष्ट्राच्या आदित्य मांगुडी याच्यासह दिल्लीचे कणव तलवार आणि आरव गुप्ता या तिघांनी सुवर्णपदक पटकावलं. हंगेरीच्या बुडापेस्ट इथं झालेल्या कुस्ती स्पर्धेत भारतीय महिला कुस्तीगीरांनी चमकदार कामगिरी केली. अंतिम पंघलनं 53 किलो गटात तर हर्षितानं 72 किलो गटात सुवर्णपदक जिंकलं. 57 किलो गटात नेहा सांगवानला रौप्य तर 50 किलो वजन गटात नीलमनं कांस्यपदक मिळवलं. हवामान. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडेल तर राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. उद्यापासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सर्वपक्षीय बैठक. हिंगोलीच्या सखी वन स्टॉप सेंटरच्या कामकाजाबाबत महिला आयोगाकडून समाधान व्यक्त. आणि विक्रमी 15 लाख वृक्षांची लागवड करून धाराशिव जिल्ह्याची इंडिया वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड तसंच आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.